chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस गाळपासाठी बागपत सहकारी साखर कारखाना तयार। 2 नोव्हेंबरला ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या हस्ते सहकारी साखर कारखाना बागपतमध्ये नव्या गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे। कारखान्यातील मशीन्सची दुरुस्ती आणि देखभालीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे। जे काही थोडेफार काम बाकी राहिले आहे ते 1-2 दिवसात पूर्ण होईल। यासाठी कामगार दिवसरात्र कामात व्यस्त आहेत। मशीनचे ट्रायल सुरू आहे। शेतकरी आणि कामगारांना कोरोनापासून वाचवण्यासाठी साखर कारखाना परिसराची साफसफाई करून जागोजागी सूचना लिहिल्या आहेत। साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर के जैन यांनी सांगितले की ऊस गाळप करण्यासाठी साखर कारखाना फिट आहे। अधिकांश क्रय केंद्र स्थापित करण्यात आली आहेत। ऊस खरेदी केंद्र वाटप होणे बाकी आहेत, पण गेल्या वर्षाप्रमाणे कारखाना गेटशिवाय 32 खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करण्याची तयारी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पेयजल, यार्डमध्ये प्रकाश आणि शेतकरी भवनमध्ये आराम करण्याची सुविधा मिळेल। बागपत साखर कारखान्यामध्ये 20,000 जास्त शेतकरी ऊस पुरवठा करत आहेत। शेतकऱ्यांना साखर कारखाना सुरू होण्याची तीव्र प्रतीक्षा आहे।